शिवकालावर रामायणाचा परिणाम. लेखक डॉ केदार फाळके. श्रीराम या व्यक्तिमत्वाची भुरळ जशी जगाला पडली, तशी ती छत्रपती शिवाजी महाराजांनाही पडली. लहान असतानाच त्यांनी रामायण ऐकले होते, तशी नोंद शिवभारतात आहे. श्रुती, स्मृती, पुराणे, महाभारत, राजनीती, शास्त्रे आणि रामायण या सर्व विद्या, शास्त्रे आणि कला यामध्ये शिवाजी महाराज प्रवीण झाले, असे शिवभारतकरांनी 10व्या अध्यायात सांगितले. श्रीराम या व्यक्तिमत्वाची शिवाजी महाराजांना एवढी भुरळ पडली की त्यांनी त्यांच्या लहान मुलाचे नाव राम ठेवले. 24 फेब्रुवारी 1670 रोजी राजगडावर राजाराम महाराजांचा जन्म झाला. याबद्दल जेधे शकावलीत नोंद असून त्यात फाल्गुन सुद 15 राजगडी राजाराम उपजले असे म्हटले. सभासद बखरकराने राजाराम महाराजांच्या जन्माबद्दल म्हटले आहे की राजेयांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी राजाराम म्हणून नाव ठेविले आणि बोलिले की राजाराम प्रजा सुखी राखील, आपणापेक्षा याचा पराक्रम होईल, नावाची कीर्ती बहुत होईल. राजाराम महाराजांच्या नावामध्ये राजा ही उपाधी असून राम हे मुख्य नाव आहे. शिवथरघळजवळ पेठ रामनगर. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर एका वर्षाने शिवथरघळतर्फेतील पारमाची येथे एक नवीन पेठ वसवली. तिला पेठ रामनगर असे नाव दिले. या पेठेची भरभराट व्हावी याकरता तेथे येणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पहिली 12 वर्षे सर्व प्रकारचे कर माफ केले. त्यांना जी सहाय्यता लागेल ती देण्याबरोबर सरकारातून कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही असे आश्वस्त करण्यात आले. 12 वर्षे व्यवसाय चालवल्यानंतर नियमित कर भरा असे सांगण्यात आले. तसा कौलनामा शिवाजी महाराजांनी 2 सप्टेंबर 1675 रोजी रामनगर पेठेच्या मुकादमास आणि व्यापाऱ्यांना पाठवला होता. चाफळच्या मंदिराला सहाय्य. रामदास स्वामींनी चाफळ येथे श्रीराम मंदिराची स्थापना करून तेथे अन्नछत्र सुरू केले आणि मोठा महोत्सव सुरू झाला. शिवाजी महाराजांनी या देवस्थानाला सरकारातून इनाम देत ते कायमस्वरूपी पुढे चालवण्यासाठी 31 मार्च 1776 रोजी सनद करून दिली. या सनदेच्या सुरुवातीस श्री रघुनाथ असा उल्लेख केलाय. चाफळच्या श्रीराम मंदिराच्या नित्यपूजेचा खर्च, देवस्थानच्या सेवकांची वेतने, भक्त समुदायाचा अन्नछत्राचा तसेच इमारतींचा खर्च.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.